हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
नेत्र बाबरे झाले माझे, भेटीसाठी प्रभुचारे। नेत्र बाबरे झाले माझे, भेटीसाठी प्रभुचारे। नेत्र बाबरे झाले माझे, भेटीसाठी प्रभुचारे। तळमळ हो तिची वाची, कंठ दाटला प्राणारे, कंठ दाटला प्राणारे, कंठ दाटला प्राणारे। नेत्र बाबरे झाले माझे, नेत्र बाबरे झाले माझे, भेटीसाठी प्रभुचारे, भेटीसाठी प्रभुचारे। सारे उलटे केले, पहाड सारे शोधियले रे, जंगल सारे उलटे केले, पहाड सारे शोधियले रे, पहाड सारे शोधियले। शोधुन शोधुन थकले भारी, शोधुन शोधुन थकले भारी, तरी प्रभु तू नाही रे, तरी प्रभु तू नाही रे। नेत्र बाबरे झाले माझे, भेटीसाठी प्रभुचारे, भेटीसाठी प्रभुचारे, भेटीसाठी प्रभुचारे।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
ईश्वर निष्ठा जीवन। श्रोतेहो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोतेहो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी या पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत, जे की एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे। आणि आजचा धडा आहे, अवशिष्ट मंडळीचे ईश्वरनिष्ठा जीवन। चला तर श्रोते हो, आपण आपले पुस्तक उघडूयात आणि पवित्र शास्त्र आणि आजचा धडा आपल्याला काय समजून सांगत आहे यावर आपले लक्ष केंद्रित करूयात। पहिला मुद्दा आहे दुहेरी जीवन। या युगामध्ये ख्रिस्ताचे ढगावर बसून येणे हे दुसरे येणे होणार आहे। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने जी घोषणा केली होती तेच कार्य आता करायचे आहे। देवाने त्याच्या लोकांना या कार्यासाठी पाचारण केले आहे। देवाच्या त्या महान दिवसासाठी लोकांना तयार करण्याचे कार्य देवाने सांगितले आहे। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने जसा संदेश दिला होता तसाच संदेश देवाच्या लोकांना आणि लोकांनी जगाला द्यायचा आहे। यासाठी त्यांना आध्यात्मिक अनुभव असणे आवश्यक आहे जसा योहानाला होता, त्याच प्रकारचे कार्य त्याच्यामध्ये घडून येणे आवश्यक आहे। आपण देवाला दृढ धरले पाहिजे आणि दृढ धरण्याने त्यांनी आपला स्वपणा सोडणे आवश्यक आहे। देवाशी दळणवळण असलेल्या व्यक्तींचा स्वभाव थोर विचारवंत व गुणी बनतो। यावरून इतरांना समजून येते की येशूच्या सान्निध्यात असून त्याचे शिष्य आहे। यामुळे सेवकांनाही दिसून येते की त्याचे सामर्थ्य इतर कोठूनही मिळणार नाही। या सामर्थ्याचा वापर करून स्वतःची हानी करून घेऊ नये। आपण दुहेरी जीवन जगावे विचार आणि कृती यासाठी गुप्त प्रार्थना आणि चिकाटीचे कार्य असावेत। तुमच्या जीवनाचा व्यवसाय म्हणजे प्रार्थना व परिश्रम। प्रार्थना व परिश्रम अशी परिक्रमा असावी, हाच आपला मुख्य व्यवसाय असावा। तुम्ही अशी प्रार्थना करावी की जसे काही ती देवाची स्तुती व गौरव असावे। देवाचे कार्य त्याची सेवा हे आपले कर्तव्य असावे। कोणीही मनुष्य एक दिवस किंवा एक तास प्रार्थनेशिवाय सुरक्षित राहू शकत नाही। जो कोणी केवळ प्रार्थना करतात व दुसरे काहीच करत नाहीत, थोडक्यातच दिवसात लवकरच तेही थांबवितात। त्यानंतरचा मुद्दा आहे ख्रिस्तामध्ये ठाम मुळावलेले। वादळ येत आहे, या वादळामुळे मानवाच्या विश्वासाची कसोटी होणार आहे। विश्वासणाऱ्यांना समजेल की ते ख्रिस्तामध्ये खोल व मुळावलेले आहेत किंवा नाही, किंवा कोणत्या तरी चुकीच्या दृष्टीने दुरावले आहेत। प्रत्येक दिवस आपण विचारपूर्वक काही तास त्याच्या सान्निध्यात घालविल्यास अति उच्चतम होईल। ख्रिस्ताच्या जीवनावर मनन करणे अति महत्त्वाचे आहे। प्रत्येक विषयावर मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून ख्रिस्ताच्या जीवनाची कल्पना आणि ज्ञान करण्याचे वेळ खर्च करावा। असे केल्यास त्याच्या सान्निध्यात राहू। सैतानावर विजय मिळवायचा असेल तर ख्रिस्तामध्ये विश्वासाने ख्रिस्त आणि त्याची धार्मिकता असणे आवश्यक आहे। जोपर्यंत आपण ख्रिस्ताशी जिवंतपणाचा उद्देश ठेवत नाही तोपर्यंत आपल्यातील स्वार्थी वृत्ती, मोह, इतर पापी भ्रष्टता काढू शकत नाही। आपण कदाचित अनेक वाईट सवय बंद करू शकू, परंतु सैतानाच्या बाजूने हाऊ शकू, परंतु त्यामध्ये ख्रिस्ताचा जिवंतपणा नसतो। ख्रिस्ताची धार्मिकता व त्यांचा जिवंतपणा प्रत्यक्षण असणे अति आवश्यक आहे, तरच आपण सर्व प्रकारच्या वाईटावर विजय मिळू शकतो। ख्रिस्ताबरोबर वैयक्तिक पक्की ओळख झाल्याशिवाय आणि त्याच्याशी सतत संपर्क साधल्याशिवाय शत्रूची संगत सुटणार नाही आणि सर्व काळ परमेश्वराच्या संपर्कात राहणेच अगत्य आहे। ख्रिस्त आणि क्रुसावरील मरण या गोष्टीचे सतत ध्यान असावे। त्यांच्याशी संभाषण केल्यास तो भावात्मक आनंद मोठाच असेल। नंतरचा मुद्दा आहे पवित्र आत्म्याने साचेबंद होणे। जोपर्यंत देवाच्या आत्म्याला आपण पूर्णपणे समर्पित होत नाही तोपर्यंत मानवाच्या हृदयाला आनंदाचा अनुभव येणार नाही। या करवी आपल्या आत्म्याचे परिवर्तन होऊन ख्रिस्ताची प्रतिमा आपल्या मध्ये येईल। यातून आपल्या अंतःकरणातील वैराचे हृदय जाऊन ख्रिस्ताचा विश्वास आणि त्याची प्रीती आपल्यामध्ये वास करते। गर्वाची जागा नम्रता घेते, आत्म्याला सत्याचे सौंदर्य कळते आणि ख्रिस्ताचा सन्मान, त्याचे सद्गुण व त्याचे पूर्ण स्वरूप प्राप्त होते, त्याचा स्वभाव निर्माण होतो यावर कार्य करते. आपल्या स्वभावात उत्तेजितपणा नसेल, बुद्धी चातुर्य नसणार किंवा हृदयाचा कल नसणार, परंतु हळूहळू देवाच्या आत्म्याकरवी त्याच्या नियंत्रणाखाली या सर्व गोष्टी येण्याची गरज आहे. तो आपल्या स्वभावातील आणि आत्म्यातील अंधकार दाखवितो, आपल्या दुर्लक्षणाविषयी सांगतो आणि आपल्या अनेक गरजांमध्ये सहाय्य करतो. परंतु आपले मन सतत देवाबरोबर राहणे आवश्यक आहे, आणि जर जगिक आकर्षणाला आपल्यामध्ये येण्याची परवानगी दिली तर प्रार्थना करण्याची इच्छा राहणार नाही किंवा देवाशी संबंध ठेवण्याची इच्छा होणार नाही, कारण तो सामर्थ्य आणि ज्ञानाचा देव आहे. त्याकडे दुर्लक्ष केले तर तो आपल्यामध्ये राहणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे पवित्र शास्त्राच्या अभ्यासाची आवश्यकता. नूतनीकरण झालेल्या हृदय यातील मिठाची चव दररोज दाखविल्याशिवाय शांत राहत नाही. अशा प्रकारची चव जगाला रोज समजते. देवाची पवित्र दया दररोज मिळविण्याची गरज असते, नाहीतर मनुष्यामध्ये बदल होणार नाही. प्रभूच्या वचनावर तुमचा विश्वास बळकट होऊ द्या. सत्याची जिवंत साक्ष दृढ धरा. वैयक्तिक तारणारा म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तो आपल्या युगानयुगाचा खडक राहील. जगावर उफाळून येणाऱ्या आश्चर्यासाठी ख्रिस्ती लोकांनी तयारी केली पाहिजे. जी आश्चर्य देवाच्या वचनामध्ये देऊ केली आहेत आणि तयारी रोज देवाची वचने वाचून प्रार्थनापूर्वक जीवनाने करायची आहे. झटून अभ्यास करून लोकांना त्यांच्या भावी जीवनाविषयी कल्पना देऊन त्याची तयारी करायची आहे. जे बायबलच्या सत्यावर पूर्णपणे बळकटी धरून राहतील तेच शेवटच्या महान संघर्षामध्ये टिकून राहतील. लोकांना देवाची इच्छा काय आहे हे समजवण्याची गरज आहे. त्याच्या तत्वज्ञानाचे सत्य दिले आहे ते पद्धतशीरपणे घेण्याची गरज आहे. यामुळे येणाऱ्या संकट काळी त्यांना पूर्ण उपयोग होईल. आणि जे सत्य इतरांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक तत्वाचे गुपित समजेल. त्यानंतरचा मुद्दा आहे पवित्र शास्त्र स्मरणात ठेवण्यास वचनबद्ध. प्रत्येक दिवशी अनेकदा आपले अमोल सुवर्णक्षण प्रार्थनेत आणि वचनाच्या अभ्यासामध्ये घालविणे आवश्यक आहे. काही सुवर्ण वचनाचा अभ्यास करून आपल्या स्मरणात ठेवणे गरजेचे आहे. असे दररोज केल्यास आपल्या रोजच्याही जीवनामध्ये पवित्र आत्मा वास करून राहील. देवाची अनमोल वचने तरुणांसाठी उच्च दर्जाची आहेत. ही वचने स्वर्गाच्या राज्यासाठी सर्वश्रेष्ठ अशी आहेत. तरुणांनी सत्य आणि नित्य पवित्र शास्त्राचा अभ्यास करावा. त्यांनी प्रत्येक वचनाचे पाठांतर करावे व स्मरणात ठेवावेत. देव काय सांगतो ते ज्ञान त्यांनी त्यामधून घ्यावे. तुमच्या भोवती पवित्र शास्त्राची भिंत बांधा आणि तुम्ही पाहता की जग ही भिंत तोडू शकणार नाही. पवित्र वचन स्मरणात ठेवा. वेळ आल्यावर सैतानावर फेका जेव्हा तो तुमच्यावर मोह टाकण्याचा प्रयत्न करेल. ख्रिस्तावर जेव्हा ही वेळ आली होती तेव्हा तो म्हणाला होता असे लिहिले आहे. या करवी तुम्हीही मोहावर विजय मिळू शकता. तुमच्या स्मरण खोलीमध्ये ख्रिस्ताची अनमोल वचने जपून ठेवा. ही वचने सोने व चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत. तुम्ही काम करीत असताना खिशामध्ये पवित्र शास्त्र ठेवा आणि वेळेचा सदुपयोग करून स्मरणे आणि वचने स्मरणात ठेवा. वेळ येईल तेव्हा लोक देवाची वचने शोधतील, परंतु ही वचने तुमच्या स्मरणवहीत लिहून ठेवली तर कोणीही तुमच्याकडून हिरावून घेणार नाही. देवाच्या वचनाचा अभ्यास करा. तो आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवा म्हणजे ते सुरक्षित राहील. आपणास अजूनही संधी आहे. तोपर्यंत वचनाचा अभ्यास करू शकता. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रगटीकरण 14 देवाच्या लोकांचा मुख्य आश्रय. या शेवटच्या दिवसामध्ये आपणास पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या देवदूताचा संदेशाचा अर्थ निश्चितपणे समजला आहे. आपले सर्व व्यवहार देवाच्या वचनानुसार असणे आवश्यक आहे. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या देवदूताचे संदेश हे एकमेकांशी संबंधित आहेत आणि ते प्रगटीकरणाच्या 14व्या अध्यायामध्ये 6व्या वचनापासून सादर केले आहे. अनेकांनी स्वीकारले आहे की तिसऱ्या संदेशाचा अनुभव पहिल्या 2 संदेशाप्रमाणे आला नाही. सैतानाला हे समजले आणि त्याची कुटील नजर त्याच्यावर पडली जे विश्वासू होते. परंतु तिसरा देवदूत परमपवित्र स्थानाकडे निर्देश करीत होता आणि त्यांना मागील संदेशाचे अनुभव आले होते. ते त्यांनी स्वर्गीय पवित्र स्थानाकडे निर्देश करीत होते. देवदूतांच्या संदेशाची अचूक साखळी पाहिली ती सत्याची साखळी होती आणि त्यांनी आनंदाने या संदेशाचा स्वीकार केला आणि विश्वासाने येशूच्या मार्गदर्शनाने स्वर्गीय पवित्र स्थानाकडे मार्गस्थ झाले. हे संदेश माझ्याकडे देवाच्या लोकांसाठी प्रतिनिधित्व म्हणून आले. तो एक जहाजांचा नांगरानेच प्रतीक होते आणि ज्यांनी या संदेशाचा स्वीकार केला ते सैतानाच्या फसव्या कारस्थानाने वाहून जाणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे, देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी मनाला शिक्षण द्या. ज्यांना देवाच्या वचनावर प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आहे त्यांना येथे संशय येतो की ज्यावर ते अविश्वास दाखवितात. त्यांना समजू येईल की जेव्हा संकट येईल तेव्हा विश्वास ठेवण्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागतील. जेव्हा अविश्वासामध्ये मनाची बांधणी केली जाते तेव्हा किंवा तसे शिक्षण दिले जाते अशा प्रसंगातून वर येणे अगदी अशक्य असते, कारण यामुळे सैतानाच्या पाशामध्ये अडकले जातात आणि सैतानाने विणलेले धोकादायक जाळ्यातून सुटका करून घेणे अशक्य होते. अशा आत्म्यांचा नाश होण्याची जास्त शक्यता असते. संशयाचा पवित्रा घेणाऱ्या व्यक्तीला सैतानाचे हस्तक समजले जाते. परंतु ज्यांनी अविश्वासाविषयी शिक्षण घेतले असेल त्यांना केवळ ख्रिस्तावरील विश्वासानुसार आशा असून त्यांनी आपले सर्व संशय त्याच्यावर सोपून द्यावेत, कारण तोच एकमेव आहे जो आपणास अंधारातून प्रकाशाकडे आणू शकतो. मनुष्य स्वतःला सैतानाच्या पाशापासून मुक्त होण्याची पात्रता नाही. जे कोणी स्वतःला अविश्वास संशय किंवा अविश्वास व टीकांच्या जाळ्यात अडकून घेतात ते सत्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. त्यानंतरचा मुद्दा आहे, भावी संकटासाठी तयारी करणे. ख्रिस्ताच्या सेवकावर जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा त्यांना भाषणाची तयारी करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांची तयारी दिवसेंदिवस करायची आहे. देवाचे सत्य व मौल्यवान वचन त्यांच्या हृदयामधील खजिन्यात साठून ठेवणे असते. येशूची शिकवण, देवाचे वचन आणि त्याचा विश्वास व प्रार्थना यामुळे त्यांचा विश्वास बळकट होतो आणि जेव्हा त्यांच्यावर कसोटीची वेळ येते तेव्हा पवित्र आत्मा त्यांना वचनाचे स्मरण करून देईल. आणि ही वचने जो कोणी घेईल अथवा जो कोणी ऐकेल आणि ऐकायला मिळेल त्यांच्या हृदयापर्यंत जातील. त्यानंतर हनोखाचं उदाहरण दिलेलं आहे. हनोखाने स्वर्गारोहण होण्याअगोदर तो 300 वर्ष देवाबरोबर चालला. पृथ्वीवरील जीवन त्याच्या मर्जीत बसत नव्हते. आजही पूर्वावस्थेमध्ये ख्रिस्ती जीवन त्याच्या मर्जीत बसत नव्हते. आजही पूर्वावस्थेमध्ये ख्रिस्ती जीवन जगण्याची आवश्यकता आहे. देवाबरोबर हनोक 300 वर्ष कसा चालला, त्याच्या मनात आणि हृदयाला देवाच्या अस्तित्वाचे शिक्षण मिळाले होते आणि म्हणून तो त्याविषयी चाललेला होता. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे, न्यायाच्या दिवसात संदर्भयुक्त राहणे. मी माझ्या मनाला प्रश्न विचारला की आपल्या शहरामध्ये रोज व्यावसायिक लोक हडबडीने इकडून तिकडे जात असतात, आपल्याच कामात दंग असतात. त्यांनी कधी विचार केला आहे का की देवाचा न्यायाचा दिवस आपल्या अगदी जवळ आला आहे? आपल्यापैकी प्रत्येकाने महान न्यायाच्या दिवसासाठी संदर्भयुक्त राहणे आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, ख्रिस्ताच्या येण्याची तयारी अथवा तयार राहणे. जर आपण स्वर्गीय गोष्टीकडे ध्यान देण्यास संतोष वाटत नाही, जर आपणास देवाचे ज्ञान मिळवण्यात रस नाही आणि ख्रिस्ताचा स्वभाव धारण करण्यास आनंद वाटत नाही, पवित्र शास्त्रामध्ये आपणास मुळीच आकर्षण नाही, तर आपणास समजेल की स्वर्गाची आशा करणे व्यर्थ आहे. देवाच्या इच्छेची तंतोतंत अनुरूपता ही ख्रिस्ती लोकांची उच्च विचारसरणी आहे. आपणासमोर ती नित्य हवी आहे. जो देवावर आणि येशूवर प्रीती करतो त्याला देवाविषयी आणि येशूविषयी बोलणे आवडते. ख्रिस्ताने दिलेले कुटुंब व शुद्धतेने त्यांना हर्ष वाटतो कारण त्यांच्यावर ख्रिस्त प्रेम करतो. या विषयाकडे ध्यान दिले तर आपल्याला आणि आत्म्याला मिळणारी देवाकडून असणारी मेजवानी ही आशीर्वाद आहे आणि खात्री मिळते. शिष्यांनी प्रतिनिधित्व करून या जगाची चव चाखली आणि येणाऱ्या जगाची खात्रीही त्यांनी केली. जर तुम्ही देवाच्या उजव्या हाताला असाल तर ख्रिस्त आज जरी आला तरी तुम्ही तयार आहात. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला सांगितलेलं आहे की आमचं कार्य कसं असावं, आमची जीवनशैली कसा असावी आणि आमची ईश्वर निष्ठा कशी असावी. ये प्रभू, ये आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात घेऊन तू जाल. हे समजण्यासाठी देवबाप आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य प्रदान करोत. उपकार मानतो, तू आमची प्रार्थना ऐकली. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन.
प्यार मसीह का दे दिया ना फिर भी मैं कभी कबूल करता हूँ ना फिर भी मैं कभी कबूल करता हूँ अपना दोष छुपा कर औरों का ढूंढता हूँ अपना दोष छुपा कर औरों का ढूंढता हूँ मैं दोषी हूँ फिर भी क्यों मैं दोष छुपाता हूँ समझता हूँ तेरा वचन जब सुनता हूँ शर्मिंदा हो जाता हूँ तेरे लहू का मसीह मैं कसूरवार हूँ तेरे लहू का मैं कसूरवार हूँ अपना दोष छुपा कर औरों का ढूंढता हूँ अपना
श्रोता हो अपनाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा
आमचा पत्ता लिहून घ्या ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया मोबाईल क्रमांक 801004 7865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू शिवाय आपल्या समस्या असतील प्रार्थनेची गरज असेल तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत
तर मंडळी पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर तोवर नमस्कार